आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे राज्य महसूल विभागाचे आदेश। दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 65 आणि उच्चांकी पातळीवर टिकून राहण्यात सेन्सेक्स आणि निफ्टीला अपयश। केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा तसंच याप्रकरणी पोलीस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत। यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं आज जारी केलं। अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
अमरावती, सिल्लोड, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गेवराई, जालना, अर्धापूर आणि परळी या ठिकाणी या मोहिमेवर अधिक भर दिला जाणार आहे। 16 मुद्द्यांच्या आधारे या दाखल्यांची तपासणी केली जाईल। यासाठी विशेष मेळाव्यांचं आयोजन करून प्रकरणं निकाली काढली जातील। ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म मृत्यू दाखले दिले गेले आहेत ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील। अर्जातली माहिती आणि आधार कार्डावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळली तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल। जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करा आणि FIR दाखल करा असंही या परिपत्रकात म्हटलं आहे। 11 ऑगस्ट 2023 सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्म मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।
टोकियो इथे झालेल्या डेफलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। दृढनिश्चय आणि समर्पण भावनेनं खेळलं तर यश मिळू शकतं हे या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। संपूर्ण देशाला या खेळाडूंचा अभिमान वाटतो असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। यंदा झालेल्या डेफलिम्पिकमध्ये भारताने 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह 20 पदकांची कमाई केली आहे। T20 विश्वचषक जिंकणाऱ्या अंध महिला क्रिकेट संघाचीही मोदी यांनी भेट घेतली। या संघाने स्वाक्षरी असलेली बॅट प्रधानमंत्र्यांना भेट दिली। भारतीय संघाने कोलंबो इथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करून विश्वविजय मिळवला। दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले। एका कार्यक्रमात SMA या आजारानं ग्रस्त असलेल्यांबद्दल अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी SMA क्युअर फाउंडेशन या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याच्या धर्तीवर दिव्यांगांबद्दल अपमानजनक टिप्पणी करणं हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणारा कायदा करण्याचा विचार सरकारनं करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं सुचवलं। यासंदर्भात दिशानिर्देश तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं न्यायालयाला दिली। ऑनलाईन मंचांवर अश्लील अपमानकारक आणि बेकायदा आशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका तटस्थ स्वतंत्र आणि स्वायत्त यंत्रणेची गरज असल्याचं मत पीठानं नोंदवलं। कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाप्रकरणी राहुल गांधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे। सिद्धरामय्या यांच्या जागी मुख्यमंत्री होण्याची शिवकुमार यांची इच्छा आहे मात्र 5 वर्षांसाठी निवडून आलेलं असताना मध्येच सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याचं काहीच कारण नसल्याचं वक्तव्य त्यांचा मुलगा यतींद्र यांनी आज केलं। पक्षश्रेष्ठी हा वाद आठवडाभरात सोडवतील असा विश्वास गृहमंत्री जी परमेश्वर यांनी व्यक्त केला। तेही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत। सिद्धरामय्या यांना हटवलं तर महागात पडेल असा इशारा कर्नाटकातल्या अल्पसंख्य मागास आणि इतर समाजानं दिला आहे तर वोक्कलिंग समाजानं शिवकुमार यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टर क्लास घेतला। चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली। या महोत्सवात आज अ पोएट हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तसंच व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला डॉ कोटणीस की अमर कहानी, 1982 प्रदर्शित झालेला कॅलॅमिटी हा चेक चित्रपट आणि मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला गीतांजली हे चित्रपटही आज दाखवण्यात आले। उद्या अ युजफुल घोस्ट या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इफ्फीची सांगता होणार आहे। आयआयटी दिल्लीनं डासांना पळवून लावू शकणाऱ्या प्रभावी डिटर्जंट पावडरचा शोध लावला आहे. या डिटर्जंटनं कपडे धुतल्यानं डास चावणार नाहीत. यामुळे डासांपासून पसरणारे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रभावी ठरेल. या डिटर्जंटची चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयआयटी दिल्लीच्या टेक्स्टाईल आणि फायबर इंजिनिअरिंगचे प्राध्यापक जावेद नबीब बख्श शेख यांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत का मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 65 गेला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत 70 जण जखमी झाले आहेत, तर एकंदर 279 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी दिली आहे. आग विझवायचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या संकुलातल्या 8 पैकी 7 इमारतींना काल आग लागली होती. यापैकी 3 इमारतींमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. सुमारे 900 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसानं आलेला पूर आणि जमीन खचल्यानं 34 जणांचा मृत्यू झाला आहे. अजून 52 लोक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंडोनेशियात आलेल्या चक्रीवादळामुळे सुमारे 8,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला, मात्र त्यानंतर नफेखोरी झाल्यानं दोन्ही निर्देशांक घसरले. सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हापासूनच बाजारात तेजी होती. व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्सनं 446 अंकांची तेजी नोंदवून 86,056 विक्रमी पातळीला स्पर्श केला होता. निफ्टीनं 105 अंकांच्या वाढीसह 26,310 अंकांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्यानं दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली. दिवसअखेरच्या चढउतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अखेर 111 अंकांची वाढ नोंदवत 85,721 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 10 अंकांची वाढ नोंदवून 26,215 अंकांवर स्थिरावला. सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं न्यूझीलंडवर 3-2 अशी मात केली. मलेशिया इथं झालेल्या या सामन्यात भारताकडून अमित संजय रोहिदास, संजय आणि सेल्वम कार्ती यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर न्यूझीलंडकडून जॉर्ज बेकर यानं 2 गोल केले. आता भारताचा पुढचा सामना परवा कॅनडाविरुद्ध होणार आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 16 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिनं माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहारा हिला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लखनौ इथं सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं नोझोमी हिच्यावर 13-21, 21-16, 21-19 अशी मात केली. याशिवाय त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत, तर उन्नती हुडा, इशाराणी बरुआ, मिथुन मंजुनाथ, किदंबी श्रीकांत, प्रियांशु राजावत आणि मनराज सिंग यांनी एकेरी विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी आज गोरखपूर इज्जतनगर एक्सप्रेस रेल्वेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. याआधीची गोरखपूर पिलीभीत एक्सप्रेस रेल्वे आजपासून इज्जतनगरपर्यंत जाणार आहे. या रेल्वेमुळे बरेली ते पिलीभीत रेल्वेसेवेत अधिक सुधारणा होईल, असं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून 21 वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी 5 वर्षांची, तर त्यांच्या 20 मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी 17 नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या एका विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवताविरोधी गुन्ह्यांखाली मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे, तसंच कमाल हे देखील भारतातच लपून असल्याचं म्हटलं जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे राज्य महसूल विभागाचे आदेश. दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 65 आणि उच्चांकी पातळीवर टिकून राहण्यात सेन्सेक्स आणि निफ्टीला अपयश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.